हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषिधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचयारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो श्वपतिभ्यश्च वो नमः नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो वृत्सेभ्यो वृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नम पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः
सद्भक्त सौभाग्यवती स्नेहल कुलकर्णी सादर करणार आहेत. त्यांना 2000 साली परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह लाभला. मंडळाच्या भोजन समिती, ग्रंथविक्री समिती, गुरुपूजन समिती अशा विविध समित्यांमध्ये ते अतिशय हार्दिकतेने सेवा करत असतात. आपण त्यांचं मनोगत ऐकणार आहोत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. फेब्रुवारी महिन्यामध्ये सौ चित्राचा मला मेसेज आला की डिसेंबरच्या एका गुरुवारच्या सत्संगाच्या वेळेस तुला मनोगत व्यक्त करायचं आहे, तू अवेलेबल आहेस का? हा मेसेज पाहताच मला अतिशय आनंद झाला व मी लगेच होकार कळवला. मनोगत व्यक्त करायला मिळणं ही फारच भाग्याची गोष्ट आहे, कारण या निमित्ताने स्वामीजींच्या स्मरणात बोधात राहण्याचा प्रयत्न होणार होता. तसेच या निमित्ताने आम्ही केंद्रात यायला लागल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीचा आढावा घेण्याची संधी मिळाली. भगवंत म्हणतात, हजारो माणसांमधून एखादाच माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रयत्न करणाऱ्या हजारातून एखादाच मला योग्य स्वरूपात जाणतो. खरंच पूर्वजन्मांची पुण्याई म्हणूनच मी इथं आले. परमपूजनीय स्वामीजींनी माझा अंगीकार केला व मला भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्तांमध्ये सामील करून घेतले, हे माझे भाग्यच. स्वामीजींकडे येण्यापूर्वीच्या जीवनाचा विचार केला तर असे जाणवते की पोथी वाचणं, मंदिरात जाणं, प्रवचन कीर्तन ऐकणं, तीर्थयात्रेला जाणं हाच परमार्थ आहे असे वाटे. माझ्या माहेरी धार्मिक वातावरण होते. आई नियमित श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करत असे. मी देखील कॉलेजमध्ये जायला लागल्यावर श्री गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला लागले आणि हा नेम परमपूज्य स्वामीजींच्या चरणी येईपर्यंत चालू होता. आमच्या घराच्या मागील गल्लीत श्री गायत्री मंदिर होते. तिथे मी आईबरोबर नित्य प्रवचन व कीर्तनासाठी जात असे. श्री गजानन महाराजांची पोथी वाचताना सारखे असे वाटे की त्यांच्यासारखे सिद्ध पुरुष आपल्या जीवनात यावेत. श्री गजानन महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण केली व स्वामीजींच्या चरणी आणून सोडले अशी माझी भावना आहे. 2003 साली आमची बदली सातारला झाली. त्यावेळेस यांच्या बँकेतील एक स्नेही दासबोधावर प्रवचन करीत असत. आम्ही त्यांच्याकडे प्रवचनाला जात असू. त्यावेळेस त्यांनी आम्हाला थेंबुटा सागरी बुडाला हा स्वामी माधवनाथांचा चरित्र ग्रंथ वाचायला दिला. हा चरित्र ग्रंथ पाहताच मला आठवलं की 1997 ते 2000 या कालावधीत बारामती इथे असताना मयुरी बाल संस्कार केंद्रात जात होती व तिथे तिला स्वामी माधवनाथांचा दासबोध नित्यपाठ मिळाला होता. तो दासबोध नित्यपाठ आजही आमच्याकडे आहे. पारमार्थिक दृष्ट्या केंद्राशी जोडले जाण्याचा हा पहिलाच प्रसंग. तसेच 2001 साली मुंबईला असताना सद्गुरू श्री वामनराव पै यांची भेट झाली होती. पुढे सातारला आल्यावर यांनी त्यांना पत्र पाठवून अनुग्रहाची विनंती केली होती. तसेच मी नाम घेतो, सद्ग्रंथांचे वाचन करतो असे कळवले होते. तेव्हा श्री वामनराव पै यांचे उत्तर आले की तुम्ही करत असलेली साधना चालूच ठेवा, योग्य वेळी तुम्हाला सद्गुरू भेटतील असे सांगितले. याचा अर्थ मात्र त्यावेळेस आम्हाला काहीच कळला नाही. आमच्या परमभाग्याने 2005 पुण्याला बदली झाली व हे स्वारगेट ब्रांच इथे रुजू झाले. तेथे सद्भक्त श्री वेद पाठक हे यांचे सहकारी होते. त्यांनी यांना परमपूजनीय स्वामीजी व केंद्राबद्दल माहिती सांगितली. आमची पारमार्थिक आवड लक्षात घेऊन त्यांनी सद्भक्त श्री गिरीश कुलकर्णी यांना आमच्याबद्दल सांगितले. श्री गिरीशदादांनी यांना भेटून सर्व शंकांचे निरसन केले व केंद्राबद्दल सविस्तर माहिती दिली. हे केंद्रात यायला लगेच तयार झाले पण माझीच तयारी होत नव्हती. हे मला म्हणाले, तू एकदा चल, तुला नाही आवडले तर मी आग्रह करणार नाही. मी तयार झाले व जून महिन्यातील एका शनिवारी आम्ही दोघं माया अपार्टमेंट येथे प्रथम केंद्रात आलो. त्यावेळेस परमपूजनीय स्वामीजींची दासबोधावर प्रवचनं चालू होती. केंद्रातील प्रसन्न, शांत व शिस्तीचे वातावरण पाहून मनावर आधीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला होता. त्यात स्वामीजींचे दासबोधावरील लॉजिकल व प्रॅक्टिकल ओवीचे अंतरंग उलगडून दाखवणारे निरूपण थेट हृदयाला जाऊन भिडले. प्रवचन झाल्यावर गिरीशदादा आम्हाला स्वामीजींकडे नमस्कारासाठी घेऊन गेले. स्वामीजींनी यांना लगेच ओळखले व पूर्व भेटीतील काही प्रसंगही सांगितले. पहिल्या भेटीतच स्वामीजींनी आमच्यावर अशी काही जादू केली की मला आठवतं आम्ही स्वामीजींच्या चरणांवर 4 ते 5 वेळा डोके ठेवून नमस्कार केला. कोणाच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. पण काय झालं माहीत नाही, मी त्यानंतर गेली 13 वर्ष येतच गेले. पहिल्यांदा केंद्रात येण्यास तयार नसलेली मी केंद्राशी कधी एकरूप झाले हे कळलेच नाही. 7 ऑक्टोबर 2006 साली स्वामीजींनी आम्हा उभयतांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. स्वामीजींचे वर्णन करताना श्री तुकाराम महाराजांच्या एका ओवीचा आधार घ्यावासा वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पराविया सुख, अमृत हे मुखी स्त्रवत असे. हे वर्णन स्वामीजींचे आहे. स्वामीजी म्हणजे प्रेम, शांती, विशाल अंतकरणाचे, तसेच परदुःखाने दुःखी होणारे, दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारे महात्मा होय. केंद्रात यायला लागल्यापासून आमच्या जीवनात अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले पण प्रत्येक वेळेस स्वामीजींचे पाठबळ लाभले व प्रत्येक प्रसंगात त्यांची कृपा जाणवत होती. त्यातील काही प्रसंग सांगावेसे वाटतात. प्रत्येक प्रसंगात स्वामीजी आम्हाला परमार्थातील काही गुणांची ओळख करून देत होते. काही वर्षापूर्वीचा एक प्रसंग. आम्हा उभयतांना एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता. स्वामीजी त्याच दिवशी रात्री 10 वाजता श्री गिरीशदादांबरोबर पाषाणला आमच्या घरी आले. स्वामीजी नुसते भेटायला आले नाहीत तर त्यांनी आम्हाला निर्भय केले. त्यावेळी स्वामीजी म्हणाले, स्वामीजी आपल्या पाठीशी आहेत, तुमची सर्व विघ्न आता संपली. या प्रसंगात स्वामीजी आमच्या पाठीशी उभे राहिले व आम्हाला परमार्थातील अभय या सर्वात महत्वाच्या गुणाची शिकवण देऊन गेले. आमचा देहभाव घालवण्याचा कमी करण्याचा प्रयत्न स्वामीजींनी अनेक वेळा केलेला दिसतो। त्यातला अजून एक प्रसंग सांगते। ओंकार 14-15 वर्षाचा असताना एकदा पूजा करताना त्याच्या हातून देवाचा एक तांदळा खाली पडला व भंगला। पूर्व संस्कारांमुळे आम्ही खूप घाबरलो। त्याच दरम्यान मला एक ऍक्सिडेंट झाला व कॉलर बोन फ्रॅक्चर झाले। आम्ही या दोन्ही प्रसंगांचा संबंध जोडला। एका गुरुजींना तांदळा भंगला त्याबाबतीत विचारले तेव्हा त्यांनी एक पूजा करायला सांगितली, पण स्वामीजींशी बोलून ठरवायचे असे ठरवून स्वामीजींना फोन केला व दोन्ही घटना सांगितल्या। त्यावर स्वामीजी जे बोलले ते आमच्या अगदी खोल अंतकरणात जाऊन बसले। स्वामीजी म्हणाले, देव कधीच कोणाचे वाईट करत नाही, या दोन्ही घटना वेगळ्या आहेत व कर्मकांडातही अडकू नका। या प्रसंगाने अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा प्रभाव कमी होण्यास मदत झाली। असाच एक दुसरा प्रसंग। आम्ही आधी पाषाणला राहत होतो व केंद्र खूप लांब पडायचे व फक्त शनिवार रविवार केंद्रात यायला मिळायचे, म्हणून केंद्राजवळ घर बघत होतो। स्वामीजींच्या कृपेने केंद्राच्या जवळ आमच्या बजेटमध्ये असा एक फ्लॅट मिळाला। स्वामीजींच्या परवानगीने फ्लॅट बुक केला। या फ्लॅटचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे। आम्हाला याची कल्पना होती व स्वामीजींच्याकडून घडणाऱ्या श्रवणाने आमची मनोभूमिका तयार झाली होती की भगवंत हा सर्वत्र आहे, त्यामुळे दिशा महत्वाची नव्हती। काही दिवसांनी माझा भाऊ जो डॉक्टर आहे तो फ्लॅट पाहण्यासाठी आला। त्याला फ्लॅट खूप आवडला, पण दार दक्षिणेकडे आहे कळल्यावर हा फ्लॅट कॅन्सल कराच असा आग्रह त्याने धरला, पण आम्ही ठाम होतो। तरी एकदा स्वामीजींना ही घटना सांगितली। स्वामीजी म्हणाले, दक्षिण दिशेला दरवाजा असलेला फ्लॅट घेऊ नये असे कोठेही म्हटलेले नाही। भगवंत हा सर्व व्यापी आहे, म्हणजे तो सर्व दिशांना आहे, मग सर्व दिशा चांगल्याच आहेत। तसेच या संदर्भात दाते पंचांगाचा पण दाखला स्वामीजींनी दिला व म्हणाले, तुम्ही निर्धास्त राहा, स्वामीजी तुमच्या बरोबर आहेत। त्यानंतर कोणीही काही म्हणाले तरी परत आमच्या मनात संदेह निर्माण झाला नाही। अशा अनेक प्रसंगातून स्वामीजी आमची वाटचाल देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे करत आहेत। स्वामीजी कायम आत्मभावावर असतात व आपणही त्याच भावावर राहावे असा त्यांचा प्रयत्न असतो। कर्म भगवंताला अर्पण करून भगवंत प्राप्तीसाठी व फलत्यागपूर्वक करावेत हे नुसते सांगत नाहीत, तर ते स्वतः आचरणाने सिद्ध करून दाखवत असतात। एका साधिकेने सांगितलेला हा प्रसंग माझ्या अगदी खोल अंतकरणात जाऊन बसला आहे। मला झाडं लावण्याची फार आवड आहे। एखादे रोप लावले व त्याला फुलं आली नाहीत तर मी ते रोप काढून टाकत असे, पण जेव्हा तो प्रसंग ऐकला तेव्हा मला माझी चूक समजली व कर्माकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलली। तो प्रसंग असा होता, सौ मधुरा ते एकदा झाडांना पाणी घालताना म्हणाल्या की या रोपाला मी रोज पाणी घालते पण याला फुलं काही येत नाही। त्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, आपण आपले कर्म करावे, फळाची अपेक्षा करू नये। तेव्हापासून हा बोध लक्षात ठेवून तो आचरणात आणण्याचा मी प्रयत्न करते आहे। स्वामीजी, आपल्या कृपेने मी बालकेंद्र घ्यायला सुरुवात केली ती आपली सेवा आहे अशा भावनेने करण्याचा प्रयत्न करते आहे। मुलांचा प्रतिसाद उत्तम आहे, मुलं केंद्रात आवडीने येतात, पालकांकडूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देखील मिळतो आहे। मुख्य केंद्राच्या कार्यक्रमात मुलं उत्साहाने सहभागी होतात व पालकही आवर्जून उपस्थित राहतात। या सर्वांना केंद्राची शिस्त, स्वामीजींचे प्रेमळ शांत प्रसन्न व्यक्तिमत्व आवडते व त्यांना पूर्ण विश्वास वाटतो आहे की आपली मुलं योग्य ठिकाणी जात आहेत। पूजनीय सौ मधुराताईंचे निस्वार्थ निस्पृह प्रेम आपण नित्य अनुभवत असतो। स्वामीजींप्रमाणे ते आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतात, आपला आनंद द्विगुणित करतात, दुःखे हलकं करतात, त्यावर फुंकर घालतात। त्यांचा प्रेमळ स्वभाव व तसेच सेवाभाव हे आपल्याला सद्गुरू सेवा कशी करावी याचा नित्य वस्तुपाठ देत असतात। सौ मधुराताई आम्हा भगिनींसाठी आदर्श आहेत। अशा स्वामीजींना समर्पित झालेल्या पूजनीय सौ मधुराताईंचा सहवास मिळतो हे आमचे भाग्यच। स्वामीजी, आपल्याकडे आल्यापासून आम्हा उभयतांना असे जाणवते आहे की आपणच आमचा योगक्षेम चालवत आहात। आम्हाला निश्चितपणे जाणवते आहे की आपण व केंद्राने आमचे आयुष्य संपूर्णपणे व्यापले आहे, आपणच आमचे सर्वस्व झाले आहात व यातच आम्हाला जीवनातील खरा आनंद मिळत आहे। तसेच या 13 वर्षाच्या कालखंडात माझ्यामध्ये हळूहळू बदल होत आहेत हे पण जाणवते। आता बाहेरच्या आकर्षणांची ओढ राहिलेली नाही, तसेच प्रत्येक प्रसंगात आत्मस्वरूपाची आठवण ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असते। ध्यान नामाची गोडी वाढीस लागली आहे. ध्यानात कधी कधी शांतीचा अनुभव येतो. स्वामीजी, हे सर्व आपल्या मुखातून होणाऱ्या श्रवणाने, नित्य साधनेने आणि मुख्य म्हणजे आपल्या कृपेने होत आहे याची मला जाणीव आहे. अजून मला बराच पल्ला गाठायचा आहे व त्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे याची पण मला जाणीव आहे. तरी पण आपल्या कृपेने मला हे साध्य होईल अशी माझी श्रद्धा आहे. या प्रसंगी आपल्या चरणी प्रार्थना करते की आपण आपल्या कृपेने निर्माण झालेल्या अनुकूलतेचा लाभ घेण्याची बुद्धी आपण मला द्यावी, तसेच माझ्याकडून नित्य साधना घडावी, त्यायोगे अंतरंगात आपली नित्य भेट व्हावी व अधिक उत्तम प्रकारे आपल्या चरणी पूर्ण समर्पण घडावे. हरिओम.
श्रीराम. सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. तसंच आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत.
सद्भक्त स्नेहल ताई आणि सीडी, आम्ही त्यांना सीडी कुलकर्णी असं फार पूर्वीपासून म्हणतो, म्हणून सीडी हे केंद्रामध्ये आले आणि कसे केंद्राच्या या सगळ्या परिवारामध्ये बेमालूमपणे हार्दिकतेनी समरस होऊन गेले हे खरंच कळलंही नाही. माझा आणि सिडींचा आम्ही एका ऑफिसमध्ये एका बँकेत असल्यामुळं तसा दुरून संबंध आला, प्रत्यक्ष कमी किंवा जवळपास नाहीच. ते आमच्या बारामती ब्रँचमध्ये ब्रँच मॅनेजर होते आणि मी झोनल ऑफिसमध्ये स्टाफ सेक्शनमध्ये काम करत होतो. त्यावेळेला त्यांचा आणि माझा पहिल्यांदा परिचय झाला आणि मग नंतर स्वारगेट ब्रँचमध्ये ते शाखाधिकारी म्हणून आल्यानंतर जेव्हा केंद्रात आले तेव्हा त्यांचं परमार्थाची आवड असणारं असं रूप प्रथम मला समजलं, दिसलं आणि ते उभयता आले आणि येतच राहिले. स्नेहलताई या अतिशय सेवाभावी वृत्तीनी आपल्या भोगावच्या साधकाश्रमामध्ये भोजनगृहात सेवा करण्यासाठी म्हणून देखील जातात. स्नेहलताई, तुमच्यावरून मला आणि या भोगावच्या सेवेच्या उल्लेखावरून असं वाटलं, गिरीशदादांनी ती गिरीश फाटकांनी ती ओळख करून दिली की आपल्या भूगावच्या साधकाश्रमामध्ये स्वयंपाकघरामध्ये सेवा करण्यासाठी म्हणून अजून मंडळींची आवश्यकता आहे. मी विषयांतर करून एकदम निवेदन करायला लागलो, कारण पूर्वीपासून ज्या भगिनी तिथं जातात त्या आता तसं म्हटलं तर पुढच्या वयामध्ये आहेत आणि अलीकडच्या वयातल्या ज्या भगिनी आहेत त्यांनी जाण्याची खरंच आवश्यकता आहे. मंडळाची ही गरज ओळखून त्यांनी आपणहून जाण्यासाठी म्हणून सुरुवात केली स्नेहलताईंनी. तसंच मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सेवा म्हणून हे दोघही उत्तम रीतीने सहभागी होतात. त्या जे बालसंस्कार केंद्र घेतात तिथली मुलं खरंच आणि पालक देखील आता आपल्या इथं केंद्रात येऊ लागलेले आहेत. गुरुपौर्णिमेचा आपला हा जो कार्यक्रम इथं होतो गणेशपुरममध्ये त्या कार्यक्रमाच्या संयोजनातही त्यांचा महत्वाचा सहभाग आहे. अतिशय उत्साहानी आणि जाणतेपणानी काम करणारी अशी मंडळी, तसंच उत्साहानी आणि भक्तिभावानी साधना करणारी मंडळी अशी मिळणं हे भाग्य आहे असं मला वाटतं. तशा प्रकारे हे दोघंही अतिशय उत्साहानी आणि प्रेमानी साधना आणि इथं जे पडेल ते काम अशा दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम रीतीने पार पाडतात. त्यांचे आणि माझे अर्थात वैयक्तिक आणि घरगुती संबंध आहेतच आहेत. आणि त्या म्हणाल्या की आमच्या जीवनाला स्वामीजींनी कधी व्यापून टाकलं हे समजलं देखील नाही, पण खरंच तुमच्या मनोभावाप्रमाणे मी तुमच्या सगळ्यांच्या जीवनाला व्यापून टाकलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या ठिकाणी असणारा सत्वभाव, त्या सत्वभावानी तुम्हाला ही परवानगी दिली असं मला वाटतं. असं असल्यामुळं या समर्पणाचं एक सुख, श्रद्धेचं सुख हे त्यांना मिळतच आहे, तसंच आपल्या इथं सगळ्यांना अनेकांना अशा प्रकारचं सुख मिळतं आहे हे मला माहीत आहे. आणि जेव्हा मी व्यापून टाकलेला आहे तुमचा मनोभाव, याचा अर्थ स्वामीजींनी तुमचा मनोभाव व्यापून टाकलेला आहे. हे स्वामीजींनी जर ऐकलं तर ते म्हणतील स्वरूपानंदांनी व्यापून टाकलेलं आहे. आणि स्वरूपानंदांनी हे जर ऐकलं तर ते म्हणतील की त्यांच्या सद्गुरूंनी व्यापून टाकलेलं आहे. खरं म्हणजे संप्रदाय हे संप्रदायाचे जे आदिगुरु आहेत आदिनाथ, त्यांनी आपल्या सगळ्यांचा मनोभाव पारमार्थिक आपली आवड आणि परमार्थाबद्दल असणारं आपलं प्रेम यामुळं व्यापून टाकलेला आहे. हे गुरुतत्व आहे आणि ते गुरुतत्व देहाच्या अतीत असंच असतं. आपल्या समोर जरी एखादा देह असला तरी देखील ते प्रत्यक्षतः परमात्म्याची कृपा म्हणून विद्यमान असतं. ऐहिक दृष्ट्या देखील त्यांचं सगळं नीटनेटकं आणि उत्तम रीतीने असा त्यांचा सगळा संसार पार पडलेला आहे. आणि आता जोमानी परमार्थ करायचा तर तुम्ही आधीपासूनच करत आहात, मी तुमच्या पूर्णपणानी बरोबर आहे. हरी हरी स्वामीजी.
भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाचा पाठची बहिणा विचाराया गेले नारद म्हणून बोट श्री हरीचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लव कर दे सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हासिनी पाठची बहीन झाली वैरीन द्रौपदी से बंधु शोभे नारायण भर जरी ग पीतांबर दिला फाडून द्रौपदी से बंधु शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंधी काढून देईन येवढे तयाचे माझ्या घरी ऋण वसने देऊन प्रभु राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदी सी बंधु शोभे नारायण भर जरी ग पीतांबर दिला फाडून द्रौपदी सी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खूण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची करीसी जगी लाभाविन चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदी सी बंधु शोभे नारायण भर जरी ग पीतांबर दिला फाडून भर जरी ग पीतांबर दिला फाडून द्रौपदी सी बंधु शोभे नारायण द्रौपदी सी बंधु शोभे नारायण शोभे नारायण शोभे नारायण
आपण नाम घेऊया
आपल्या हृदयापाशी हृदय गाभाऱ्यामध्ये श्री नारायण पांडुरंग आहे अशी भावना करू. त्याच्या अस्तित्वाची आभा आपल्या हृदयामध्ये प्रसन्नता आनंद मोद निर्माण करते आहे. आपल्या जीवाला त्याचा स्पर्श होऊन आपण ही आनंद स्वरूप शांत स्वरूप झालेले आहोत. आपल्या हृदयस्थ नारायणाला स्मरून आपण नाम घेणार आहोत. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण
जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम।
द्रौपदी सी बंधु शोभे नारायण, त्या नारायणाला आपण आपलंस केलं। हरी, कालचे प्रवचन ऐकताना वाटले आपल्याला पण त्या लवणाप्रमाणे सद्गुरु तत्वात विरघळून जाण्याची इच्छा आहे। कधी जेव्हा वेगळेपणाचा विशेष अहंकार नसतो तेव्हा काही बाही जमतं असं वाटतंही, त्यावेळी हलकं शांत आणि सहज प्रसन्न आहोत असं लक्षात येतं। सतत अशी स्थिती टिकत नाही, त्याचं कारण प्रकृती, मनाच्या प्रकृतीच्या ओढी असे वाटले। पण विचार आला की इतकी वर्षे स्वामीजी सांगत आहेत की तू प्रकृती नाहीस, प्रकृतीच्या आत वास करणारं ते परमनिश्चल तत्व तू आहेस, याचा आपल्या परीनं अनुभवही सद्गुरु कृपेने आपल्याला आहे, मग अडचण काय आहे? स्वामीजी, निश्चय पक्का नसल्याने असे होते का असं विचारलेलं आहे। समर्थांनी म्हटले की त्याग घडे अज्ञानाचा, त्याग घडे अविद्येचा, त्याग घडे अभावाचा, शनैः शनैः असं म्हटलेलं आहे। आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा हळूहळू त्याग होतो, आपली इच्छा लगेचच त्याग करण्याची आहे। सद्गुरूंचं वचन कानी पडल्याबरोबरच खरं म्हणजे अज्ञानाचा त्याग व्हावा अशी आपली मनोमन इच्छा आहे। काना वचनाची ये भेटी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सरीसीची पई किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणी एकी जो। आपले कान आणि सद्गुरूंचं वचन यांची भेट झाल्याबरोबर त्या भेट होण्याच्या वेळीच सरीसी चिपई किरीटी, वस्तू म्हणजे परमात्मा, होऊनी उठी कवणी एकी जो, कोणीतरी एखादा असा वस्तू मी, अशा बोधामध्ये सद्गुरु वचन कानावर पडल्याबरोबर आपण परमात्मा अशा बोधामध्ये कोणीतरी एखादा यायचा। आचार्यांना बटो हो कस्त्वम, तू कोण आहेस असं विचारलं आणि विचारल्याबरोबर वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं उत्तर दिलं, असा फार क्वचित परमार्थाच्या इतिहासामध्ये देखील विराळा, जवळपास वा न वा असा। जसे ज्ञानेश्वर महाराज होते, जसे आचार्य होते, असे फार फार दुर्मिळ उदाहरणं परमार्थाच्या इतिहासामध्ये देखील असतील। एरवी आपल्या ठिकाणी जे अज्ञान असतं ते अज्ञान प्रकृतीजन्य अज्ञान असतं, प्रकृती हेच अज्ञान आहे। आणि आपण प्रकृतीमध्ये म्हणजे इंद्रियांमध्ये, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये एक प्रकारे सापडलेले आहोत। आत्मा शुद्ध बुद्ध मुक्त खरा, पण त्याला आपण शुद्ध बुद्ध मुक्त आहोत हे समजण्यासाठी देखील एक देह घेऊन यावा लागतो, साधना करावी लागते आणि मग त्या देहबुद्धीला बाजूला सारावं लागतं। ही देहबुद्धी अशी सहजासहजी बाजूला होत नाही, ही अडचण आहे। रामकृष्ण असं म्हणत असत की ज्या भांड्यामध्ये लसणाची फोडणी दिलेली आहे ते भांडं
कितीही घासलं तरी थोडा बहुत वास त्या भांड्याला राहतोच असं म्हणायचे. तो कधी जातो? जेव्हा ते भांड अग्नीवर ठेवू आणि तापू तेव्हा ते लसणाचा सगळा दुर्गंध निघून जातो असं म्हणायचं. तसं हे तपांच्या भाषेतच होतं, त्याला काही इलाज नाही. तसं म्हटलं तर आत्मज्ञान म्हणजे आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत किंवा केवळ अस्तित्व मात्र आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत, आपण परमात्म स्वरूप आहोत असा बोध मधून अधून साधकाला खरंच होत असतो. ध्यानाच्या वेळेला समजतं. ध्यानाच्या वेळेला जेव्हा मन नाहीसं होतं, श्वासगती मंदावते, श्वासही निरुद्ध होतात, मनही निरुद्ध होतं. द्रष्टा म्हणजे ध्याता हा मन थांबल्यानंतर आता काय होणार याच्या प्रतीक्षेत असतो, पण त्या प्रतीक्षेमध्ये विचार नसतो. अशा वेळेला ध्यात्याला आपणच ते आहोत असं समजतं. क्षण मात्र समजतं. क्षण म्हणजे एक दोन तीन सेकंद किंवा दोन चार सेकंद देखील, दोन चार क्षण देखील समजतं, म्हणजे आठ दहा सेकंद असंही समजतं, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त समजतं. कोणाकोणाचं ध्यान फार चांगलं लागतं. जळे शिवतले लवण अंग भूली असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. मिठाचा खडा त्याला पाण्याचा स्पर्श झाला की आपलं अंग सोडून देतो, विसरतोच, तो पाण्याशी एकरूप होऊन जातो. तसा ध्याता देहबुद्धी सुटून परमात्मभावाशी एकरूपता साधतो आणि अशी स्थिती अनेक वेळेला ध्यानामध्ये प्राप्त करणारे देखील साधक आहेत. पण ध्यानातून खाली आलं की परत प्रकृतीच्या गोष्टी सुरू होतात, त्याची इच्छा नसते पण तरी सुरू होतात, तो प्रकृतीमध्ये सापडतो. त्याच्या ठिकाणी म्हणजे प्रकृतीमध्ये असणारे काम क्रोध इत्यादी विकार, माझं तुझं हे निर्माण होतं, ते विवेकाने घालवायला लागतं. आणि तेवढा प्रबळ विवेक हा प्रत्येक वेळेला करणं गरजेचं आहे, प्रत्येक वेळेला करणं गरजेचं आहे. जेव्हा कुठं कर्तृत्वाचा अहंकार स्पर्श करेल, जेव्हा कधी कर्मफळाचा आस्वाद घेण्याची, हे कर्म मी केलं माझ्यामुळे सिद्धीला गेलं, आपल्या यशाचंही सुख वाटत असतं. किती जण असतात यशाचं सुख असतं, काय दुःख नाहीच आहे म्हणतात कुठं. यश हा आस्वाद देखील सोडून द्यायचा असतो. कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या नाव बंधू कर्माचा गा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि हा आपल्या कर्तृत्वाचा मद हा फार मोठा शब्द आहे, पण किंचित अहंकार तरी शिल्लक राहतो. याचं कारण आपण प्रकृती जोपासलेली असते आणि ती प्रकृती काम करत असते, साधकाची इच्छा नसते तशी. पण ते दूर व्हायला वेळ लागतो, त्याला काय करणार, ते दूर व्हायला वेळ लागतो. ती दूर होते देखील, प्रामाणिक प्रयत्नांनी ती दूर होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सतत अशी स्थिती टिकत नाही, सतत अशी स्थिती टिकणं ही परमहंसांची अवस्था आहे. परमहंस हा शब्द, त्याचा अर्थ असा आहे की हंस हा एक काल्पनिक पक्षी, जो नीर क्षीर विवेक करतो अशी साहित्यात कल्पना आहे, वाङ्मयामध्ये कल्पना आहे की त्याच्यापुढे दुधात पाणी मिसळून जर ते ठेवलं तर पाणी सोडून फक्त दुधाचं सेवन करणारा असा वाङ्मयामध्ये वर्णन केलेला पक्षी तसा प्रत्यक्षात नाहीये. आणि पाणी तसंच शिल्लक राहतं जेवढं मिसळलेलं आहे तेवढं त्या भांड्यामध्ये, आणि केवळ दूध स्वीकारलं जातं. नीर क्षीर विवेक असं ज्याला म्हणतात त्याच्यातलं क्षीर केवळ सेवन करणारा हा जो काल्पनिक पक्षी आहे, वाङ्मयीन पक्षी आहे, त्याचा परमार्थामध्ये भरपूर उपयोग करून जर हा काल्पनिक पक्षी नीर क्षीर विवेक करत असेल तर आणि तो हंस असेल तर या हंसाच्याही पलीकडे असणारा परमहंस जो आहे तो अविद्या टाकून केवळ विद्येचा स्वीकार करतो, अज्ञान टाकून ज्ञानाचा स्वीकार, अज्ञान तसंच राहतं त्याच्या सेवनामध्ये बाहेरच राहतं आणि तो ज्ञानच पाहतो. म्हणजे जर एखादा परमहंस तुम्हाला पाहिल तर तुमचे गुण, तुमचं रूप, तुमची जी काही स्थिती असेल ती स्थिती पोझिशन, आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती पाहते तेव्हा कशी पाहते याची आपल्या मनात कल्पना असते. आपण जसं दुसऱ्या व्यक्तीला पाहतो त्याच दृष्टीने ती व्यक्ती आपल्याला पाहणार. पण हा जो परमहंस असतो तो पाहत असताना पदार्थ बाजूला सारतो आणि आतलं चैतन्य पाहतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. बोलतया बोलताची भेटे तव बोलणे हे न घटे ते मौन. बोलत असताना आपण ज्याच्याबरोबर बोलतो आहोत त्याच्या आत आणि जो माझ्या वाणीच्या द्वारे बोलतो आहे तो आत असणारा हे दोन्ही एकच आहेत असं बोलत असताना त्या भावनेनी त्या बोधानी तो बोलणं करतो. तेव्हा बोलणं वरवर चालू असताना जणू बोलणं चाललेलंच नसतं. ते मौन तेणे स्थवितो माते. म्हणजे बोलणं आहे पण ज्याच्याशी बोलतो आहे त्याच्या आत असणारं चैतन्य आणि ज्या चैतन्याच्या अधिष्ठानावर बोलणं घडतं आहे ते चैतन्य यांची एकरूपता झाल्यामुळं जे वरचं बोलणं आहे ते जणू नाही होऊन जातं आणि तो बोलून देखील मौनामध्ये असल्याचा अनुभव घेतो. आरिसा दृष्टीस शिवे न शिवे. आरसा आपल्या दृष्टीला पडल्याबरोबर आरसा बाजूला होतो आणि आपलंच प्रतिबिंब आरशामध्ये दिसतं. आपण आरसा कधी पाहत नाही, आपण स्वतःचं प्रतिबिंब पाहतो. तव दिठीस दिठी फावे. आपली दृष्टी आणि आरशात असलेली दृष्टी हेच एक रूप होऊन जातात. मध्ये असणारी काच ही बाजूलाच होते, तशी प्रकृतीची काच बाजूला होते. मी जेव्हा तुला पाहतो तेव्हा मलाच पाहतो. असं पाहणं हे जमवायला लागतं, त्याच्यासाठी विवेक लागतो. नाहीतर तटस्थता, अलिप्तता, गुणा व गुणांचं निरीक्षण. मी माणूस पाहिल्याबरोबर ओळखतो. म्हणजे काय ओळखतो? लबाड आहे का चांगला आहे, सज्जन आहे का दुर्जन आहे, विद्वान आहे की नाहीये. तर हे असं नको ओळखणं. आपण माणूस पाहिला की आपल्यालाच पाहतोय अशी संतांची दृष्टी असते. हे व्यावहारिक पाहणं आहे, ते व्यवहारामध्ये उपयोगीही पडेल. पण त्याच्यामध्ये तुम्ही परीक्षक असता कोणाचे तरी, मग आपल्याला व्यक्ती बरोबर कळली, मला बरोबर समजतं की समोरची व्यक्ती कोण आहे, तर हे पाहणं व्यावहारिक पाहणं आहे. आणि व्यावहारिक यश त्यामुळे मिळतं. पारमार्थिक यश मिळवण्यासाठी म्हणून जेव्हा माझी आणि तुझी दृष्टादृष्ट होते तेव्हा प्रकृतीचा आरसा बाजूला जाऊन प्रकृतीचा आरसा न दिसता तुझा मी तुझ्या आत असणाऱ्या मालाच आत्मतत्वालाच पाहतो. असं पाहणं जर जमलं तर ध्यानाच्या वेळेला जसं मीठ पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर पाणीच होऊन जातं, ध्यानाच्या वेळेला जसा मी हा ध्याता परमात्म स्वरूप होऊन जातो तसा परमात्म्याचा बोध एरवी टिकून राहील, एरवीही टिकून राहील. त्याच्यात अवघड काही नाही. फक्त एक अट आहे की शब्दामुळं आकर्षित व्हायचं नाही, रूपामुळं आकर्षित व्हायचं नाही, पदार्थामुळं आकर्षित व्हायचं नाही, समोर असलेल्या खाण्याच्या पदार्थांमुळं आकर्षित म्हणजे देहाच्या इंद्रियांच्या अंगाने आकर्षित व्हायचं नाही, आत्मबोध टिकून ठेवायचा. याच्याकरता विवेक लागतो. हा विवेक जर सांभाळता आला आणि पुढे पुढे साधना ही केवळ ध्यानामध्ये राहत नाही, ही अशी सूक्ष्म सूक्ष्म होत जाते. ध्यान हे पुढे पुढे सूक्ष्म होतं आणि ते सूक्ष्म होऊन पदार्थ पाहिला तर पदार्थता दूर सारून परमात्मता त्याच्या ठिकाणी पाहणं, अशा प्रकारे जगदंतरीचे दर्शन बरे पाहणे हेची ध्यान, असा व्यापक बोध कायम टिकून राहणं असं घडायला सुरुवात होते. आणि तेव्हा हे घडेल, तेव्हा हे घडेल. आपला जो निश्चय असतो तो निश्चय म्हणजे आता आपण ठरवलं की सकाळी अमुक वाजता उठेन, इतका वेळ ध्यान करेन, इतका वेळ ग्रंथ वाचेन, याला आपण निश्चय म्हणतो. पण हा विवेक निश्चय आहे. आपण जो निश्चय म्हणतो तो तसा सामान्य निश्चय आहे, तो जर नाही अंमलात आणला तर आपलं काहीच बिघडत नाही, काहीच नाही. नवीन वर्षाचा आता प्रारंभ होईल, हा डिसेंबर महिना चाललेला आहे, तर नवीन वर्षात नेहमीच निश्चय करायची आपल्याला सवय लागलेली आहे. तो करतो आणि काही काळ राबवला जातो. हा निश्चय देखील सुटायला मनच कारण असतं, प्रकृतीच कारण असते. आपल्या प्रकृतीच्या आत चैतन्य आहे आणि तेच चैतन्य सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे असा विवेक निश्चय कामाला येतो. त्याच्यासाठी मनरहित राहण्याची कला, विचाररहित राहण्याची कला, सर्वत्र एक चैतन्य पाहण्याची दृष्टी, ती दृष्टी कोणाला कधी कशी प्राप्त होईल कोण जाणे. त्या हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला विचारलं, या खांबात तो आहे का, तर तो आहे म्हणाला. आणि मग नारायण प्रगट झाले. ही लक्षणांनी घ्यायची गोष्ट. नारायण हा होताच खांबामध्ये, हिरण्यकश्यपूच्याही आत होता, प्रल्हादाच्याही आत होता. पुराणातल्या कथा या बोधाकरता घ्यायच्या. तसा विवेकानी स्तंभाच्या ठिकाणी आपणही नारायणाला पाहावं. स्वामीजींकडे येणारे एक गृहस्थ नवरा बायको आमच्या घरी वाईला आले आणि म्हणाले की आम्हाला चपला कशा काढाव्यात हेही स्वामीजींनी शिकवलं. की मी आलो की पोर्चमध्ये चप्पल सोडून द्यायचो, ती पुढे जाऊन भिंतीला जाऊन धडकायची आणि थांबायची. बाहेरून आत आलो तेव्हा मोटरसायकलवरून गेट, मोटरसायकल समांतर थोडी करायची, गेटचं दार उघडायचं, परत मागं घ्यायची, गेटला धडक मारली की ती दारं आपटली तरी चालतील, आपण जाऊन मोटरसायकल लावायची मग परत गेट लावून घ्यायचं. मला असं समजलं की यांच्याशी असं वागायला नको. आपल्या चपलेशी देखील सहानुभूतीनी प्रेमानी ईश्वर आहे असं पाहून वागायला पाहिजे. हे लक्षात ठेवणं म्हणजे पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण का जले शिवतले लवण अंग भुली असं होतं. असं सगळीकडे वर्तन करण्याची कला जेव्हा होते तेव्हा ते जे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले तसं होईल. हे व्हायला वेळ लागतो असं मी सांगतो. जेव्हा असा प्रश्न निर्माण होतो आहे कोणाला तेव्हा तो ते गाठेलच गाठेल, तसा प्रयत्न करून तो ते गाठेल. आणि तसा गाठण्यासाठी सद्गुरु सहाय्यभूत होतात. त्यांनी म्हटलंय ना की ही करणी मिठा मीठ स्वतःचं अंग सोडून देतात. मिठाची करणी आहे की पाण्याची करणी आहे, ही पाण्याची करणी आहे. पद्मिनी कळीला सूर्यकिरणांचा स्पर्श झाला की मग ती स्वतःला मिटून घेऊन लज्जेमध्ये कशाला राहील. आता लज्जेमध्ये राहण्याचं कारण नाही, ती स्वतःला विकसित करेल. ही करणी सूर्याची आहे. तसं गुरुबोधानी हे होईल, तो गुरुबोध आपण वागवत राहू हे होणार. आपल्या सगळ्यांच्या जीवनात हे होणार. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.